हरिः ॐ ॐ नमस्ते अस्तु भगवन् विश्वेश्वराय महादेवाय त्र्यम्बकाय त्रिपुरान्तकाय त्रिकाग्निकालाय कालाग्निरुद्राय नीलकण्ठाय मृत्युञ्जयाय सर्वेश्वराय सदाशिवाय श्रीमन्महादेवाय नमः। ॐ अग्निश्च मे घर्मश्च मेऽर्कश्च मे सूर्यश्च मे प्राणश्च मे स्वमेधश्च मे पृथिवी च मे दितिश्च मे दितिश्च मे द्यौश्च मे शक्वरिरङ्गुलयो दिशश्च मे यज्ञेन कल्पन्ताम् रूप् च मे साम च मे स्तोमश्च मे यजुश्च मे दीक्षा च मे तपश्च मरुतुश्च मे व्रतम् च मे होरात्रयोर्वृष्ट्या बृहद्रथन्तरे च मे यज्ञेन कल्पेताम् गर्भाश्च मे वत्साश्च मे त्रविश्च मे त्र्यवी च मे दित्यवाच मे दित्यौ हि च मे पञ्चाविश्च मे पञ्चावी च मे त्रिवत्सश्च मे त्रिवत्सा च मे तुर्यवाच मे तुर्यौ हि च मे पष्ठवाच मे पष्ठौ हि च म उक्षा च मे वसा च मृषभश्च मे वेहश्च मे नङ्वाञ्च मे धेनुश्च म आयुर्यज्ञेन कल्पताम् प्राणो यज्ञेन कल्पताम् अपानो यज्ञेन कल्पताम् व्यानो यज्ञेन कल्पताम् चक्षुर्यज्ञेन कल्पतागम् श्रोत्रम् यज्ञेन कल्पताम् मनो यज्ञेन कल्पताम् वाक् यज्ञेन कल्पताम् आत्मा यज्ञेन कल्पताम् यज्ञो यज्ञेन कल्पताम्
पावस आनंद यात्रेचं वर्णन सद्भक्त अमिता कुलकर्णी आपल्याला वाचून दाखवणार आहे।
परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथाय नमः। परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथाय नमः। स्वामी माधवनाथ बोध प्रसारक मंडळ संचालित डोरले येथील केंद्राच्या वर्धापन उत्सव प्रसंगी पूजनीय स्वामी मकरंदनाथांचे आशीर्वचन आपण गेल्या गुरुवारी ऐकले, त्यापुढील वृत्तांत आज ऐकूया। शुक्रवार दिनांक 10 फेब्रुवारी 2017। दिवसाची सुरुवात नेहमीप्रमाणे परमपूजनीय स्वामीजींच्या समवेत सकाळी 7:30 ते 8:30 अशी सामूहिक ध्यानाने झाली। त्यानंतर चहा नाश्ता होऊन ठीक 10 वाजता परमपूजनीय स्वामी माधवनाथांचे लिहिलेले चरित्र वाचन हा कार्यक्रम होता। सर्वांचीच उत्कंठा शिगेला पोहोचली होती। 10 वाजण्यापूर्वीच सर्वजण आपापल्या जागेवर येऊन बसले। त्यानंतर परमपूजनीय स्वामी मकरंदनाथ यांनी चरित्र वाचनास सुरुवात केली। झाली झाली सद्गुरु भेटी हा स्वामी माधवनाथ व स्वामी स्वरूपानंद यांच्या भेटीचा प्रसंग स्वामीजींनी वाचला। एका अतिशय पवित्र सद्गुरुमय भावपूर्ण वातावरणाचा अनुभव सर्वांनीच घेतला। पुढे साधारणपणे 1.5 तासामध्ये पूजनीय सौ मधुराताई, सद्भक्त आदरणीय मिलिंददादा, पंकजदादा यांसह काही साधकांनी चरित्राचे वाचन केले। या प्रकरणातील ठरवलेला भाग वाचून झाल्यावर स्वामीजी पुढे म्हणाले की आता या प्रकरणातील 1-2 प्रसंगच शिल्लक राहिले आहेत, ते म्हणजे स्वरूपानंदांनी बाळासाहेबांना बोलावून सांप्रदायिक उत्तराधिकार दिले तो प्रसंग आणि त्यानंतर घडलेला एक प्रसंग। स्वरूपानंदांनी देह ठेवला त्यानंतर स्वामी माधवनाथांनी आपण कशा रीतीने सांप्रदायिक कार्य करायचे याचे धोरण आखलं। 1968 ते 1973 या काळात या भूमीत उच्चारले गेलेले शब्द 40-50 वर्षांनी परत एकदा स्मरणरूपाने आपण वाचले। संतांचं जे चरित्र लिहायचं त्या चरित्रात काही धोरण असणं गरजेचं असतं. प्रसंग तर अवतीभवती खूप घडत असतात, पण साधकोपयोगी असं चरित्र व्हायला हवं. आपण अशा रीतीनं पुढे जायला पाहिजे हे साधकाला कळलं पाहिजे. आपण चिंतन कसं करायला पाहिजे, आपण कसे विचार वागवायला पाहिजेत हे त्यातून समजायला हवं. प्रपंचाबद्दल, परमार्थाबद्दल, धनसंपत्तीबद्दल, वैराग्याबद्दल याचं योग्य मार्गदर्शन ग्रंथातून होणं गरजेचं आहे. संतांच्या चरित्रामधून, त्यांच्या वाङ्मयातून ते होतच असतं. त्या तऱ्हेनं हे चरित्र लिहिण्याचा प्रयत्न केला गेलेला आहे. दुसरं म्हणजे एखादी घटना घडते त्याच्यामागं काही कारणमीमांसा असते, तर त्या कारणमीमांसेचा शोध घेण्याचा प्रयत्न या चरित्रात घेण्याचा प्रयत्न केला गेलेला आहे. कोणत्या कारणांनी स्वरूपानंदांनी माधवनाथांना निवडलं असावं, कोणत्या विचारांनी आपण संप्रदाय चालवायचा असं त्यांनी ठरवलं. सांप्रदायिक कार्य करत असताना काही अडचणी येत असतात, तर त्या अडचणींना त्यांनी तोंड कसं दिलं, कशी भूमिका त्यांनी घेतली. सांप्रदायिक कार्य शुद्ध स्वरूपात ठेवणं हे जे आपल्या पूर्वसुरींचं कार्य आहे, तर ते चोख रीतीने करणं हे सगळं त्यांनी कसं केलं हे याच्यामध्ये यायला पाहिजे. स्वामीजी असं म्हणायचे की आम्ही पावसला गेलो आणि आमची हरवलेली सायकल सापडली हा काही अनुभव होऊ शकत नाही. सांसारिक अडचणी दूर झाल्या, तू नोकरी कर असं ते म्हणाले आणि मग मी नोकरी केली आणि आज मी जनरल मॅनेजर झालेलो आहे, अशा प्रकारच्या आठवणी तशा गौण आहेत. जीवनाचं जे इतिकर्तव्य आहे त्याबाबत संत जो उपदेश करत असतात तो प्रधान असतो, आणि प्रधान उपदेशाला घेऊनच संतांचं काम पाहायला लागतं. तशा प्रकारे हे चरित्र लेखन करण्याचा प्रयत्न केलेला आहे. स्वामीजींचा जन्म, बालपण, इथपासून ते त्यांनी ज्ञानेश्वरीची प्रवचनं करायला सुरुवात केली इथपर्यंतचा जो भाग आहे तो सुषमनी लिहिला आहे. मग त्याच्यानंतर ज्ञानेश्वरीची प्रवचनं त्यांनी सुरू केली आणि त्यांच्या अनेक संतांच्या भेटी झाल्या. वेगवेगळे संत निरूपणाकरता देखील आले. सत्यदेवानंदांची व त्यांची भेट झाली, त्यांना पावसला येण्याचा आग्रह केला, ते पावसला आले आणि स्वरूपानंदांनी त्यांना अनुग्रहाचे सांप्रदायिक अधिकार दिले एवढा जो भाग आहे तो मृदुलने लिहिला. 75 साली स्वामी माधवनाथ म्हणून काम करायला सुरुवात केली इथपासून मंडळाच्या रौप्य महोत्सवापर्यंतचा म्हणजे 1982 सालापर्यंतचा जो भाग आहे तो कांचन शेटले लिहिला आहे. 1981 ते 1991 सालचा जो भाग आहे तो वृंदाताईने लिहिला आहे, आणि 91 सालानंतर स्वामीजींनी देह ठेवेपर्यंतचा जो भाग आहे तो प्रमोदिनीने लिहिला आहे. या चरित्रातील बिटवीन द लाईन्स ज्या आहेत त्या, तसेच विश्लेषणात्मक किंवा धोरणात्मक असे जे स्वामीजींचे विचार होते तो भाग मी लिहिलेला आहे. या सगळ्या लेखनामध्ये भाषेची सुसूत्रता यावी म्हणून एवढ्या मंडळींनी जरी लिहिलेलं असलं तरी एका भाषेत यावं म्हणून मृदुलाने त्याच्यावर काम केलेलं आहे. आणि मृदुलानं जे लिहिलं त्याला एका प्रतिष्ठित चांगल्या मराठीचा स्पर्श व्हावा म्हणून तिने जरी चांगल्या मराठीत लिहिलेलं असलं तरी काही दमदार मराठी शब्दांसह ते यायला हवं म्हणून मिलिंददादांनी त्याच्यात लक्ष घातलं आणि त्यात काही बदलही केले. स्वामीजींच्या बरोबरच सरलाताईंचं अनुसरिता नावाचं एक छोटं 7-8 पानांचं चरित्र पुस्तक आहे ते देखील याच्यात आलेलं आहे. तरी देखील त्याच्यात जे आलेलं नाही असंही सरलाताईंचं एक जीवन आहे. त्यांचं हे जे जीवन आहे ते उभं करणं, तर हे काम वृंदाताईंनी लेखन वृंदाताईंनी लिहिलेलं आहे आणि त्याला परत भाषेचं एक परिमाण मिलिंददादांनी दिलेलं आहे. त्याच्यात जी काही परिशिष्ट आलेली आहेत ती परिशिष्ट मी आणि मिलिंददादांनी लिहिलेली आहेत असा हा एकूण ग्रंथ आहे. याला प्रत्येकानी आपापल्या परीनी काठ्या लावल्या आहेत. याचं वाचन करून सूचना करण्याचं काम सर्वात प्रथम पोफळे काकांनी केलं. त्यांच्या सगळ्या सूचना याच्यामध्ये घेतल्या. त्याच्यानंतर दरवेळेला वाचनाच्या वेळेला जवळपास 12-13 मंडळी वाचनासाठी बसत असत आणि त्यांनी ज्या छोट्या छोट्या गोष्टी सुचवल्या, काय असावं काय नसावं अशा संदर्भातल्या, त्या प्रत्येक सूचनेचा विचार केला गेला आणि ते तारतम्यांनी त्याच्यामध्ये रूपांतरित करण्यात आलं. असा हा फार मोठा दीर्घकाळ प्रवास आहे. माझ्या कल्पनेप्रमाणे मागच्या वेळेला मी पावसला आलो, 4 वर्षांपूर्वीची ही गोष्ट. 2013 साली स्वामीजींचं चरित्र लिहायचं असा संकल्प करून समाधीपाशी तो संकल्प आपण अर्पण केला आणि तेव्हा काही एक लिहून झालेलं होतं. या 5 जणींनी लिहिलेलंच घेऊन तेव्हा आलेलं होतं. त्याच्यावर काम करण्याकरता एवढा वेळ लागला. आपल्याकडे केंद्रात कुठे काका येतात तसेच देखणे काकाही येतात. त्यांनी प्रत्येक केंद्र आणि प्रत्येक समारंभ टिपून ठेवला होता. त्याचाही याच्यामध्ये खूप उपयोग झाला. त्याच्यातनं काय घ्यायचं त्याचा अभ्यास करून चरित्रामध्ये ते लिहिण्याचं काम परत मुरुदुलांनी केलं. नीलाताईंनी चरित्राच्या शुद्धलेखनाची बाजू सांभाळली. आपल्या मंडळाचा प्रत्येक ग्रंथ तिच्या नजरेखालूनच जातो. या ग्रंथातही तिचं योगदान खूप मोठं आहे. क्रांतीनं डीटीपीचं काम आणि अनेक वेळेला बदलाचं काम आतापर्यंतचं केलं आहे आणि काल आपण समाधीसमोर ग्रंथ ठेवला तेव्हा नीलाताई, क्रांती, सुषम, मृदुल, कांचन, प्रमोदिनी, वृंदाताई, मी आणि मधुराताई असे आम्ही आत गेलेलो होतो. त्याचंही हेच कारण आहे. या मंडळीचं याच्यामागे खूप मोठं योगदान आहे. याच्यात तसा खारीचा वाटा म्हटलं तर अनेकांचा आहेच. कारण ज्या छोट्या छोट्या दुरुस्त्या सुचवल्या गेल्या त्याही खूप चांगल्या होत्या. त्या प्रत्येक गोष्टी आपण विचारात घेतल्या आहेत. आता हा ग्रंथ लिहून झाला आहे. अजून काही ॲडिशन होईल. स्वामीजींनी एकूणच ग्रंथनिर्मितीची कथा खूप रोचक पद्धतीने सांगितली. यानंतर मुंबईहून आलेल्या एका भगिनींनी चंदनाचे परिमळ आम्हा काय त्याचे हा अभंग म्हटला. स्वामीजींनी त्यांना अजून एक अभंग म्हणायला सांगितला तेव्हा त्यांनी रघुनंदन आले आले धरणी माता कानी बोले हा अभंग म्हटला. त्यानंतर स्वामीजींनी सौ विद्याला एक अभंग म्हणायला सांगितला तेव्हा सौ विद्याने देव व्हावा देव व्हावा माझे जीवीचा विसावा हा अभंग म्हटला. अशा प्रकारे हा चरित्र वाचनाचा कार्यक्रम इथे संपन्न झाला. स्वामी स्वरूपानंदांचे वास्तव्य ज्या खोलीत होते त्या अनंत निवासात काही सर्व साधकांना ध्यानाला जाण्याचे भाग्य लाभले. त्यांच्या खोलीत जाण्याचे, त्यांचे दर्शन घेण्याचे, अर्धा तास ध्यान करण्याचे भाग्य उपस्थित सर्व साधकांना लाभले आणि जन्मोजन्मींचं पुण्य फळाला आल्याची जाणीव सुखावून गेली. शुक्रवार आणि शनिवार अशा 2 दिवसांमध्ये सर्वांना वेळा ठरवून दिल्या गेल्या आणि त्याप्रमाणे सर्वांनी त्या त्या वेळेत जाऊन त्या ठिकाणी ध्यान केले. त्याच दिवशी संध्याकाळी 4:45 वाजता सर्व गाड्या पूर्णगड समुद्र किनाऱ्यावर निघाल्या. मावळत्या सूर्याचे दर्शन पूजनीय स्वामीजींच्या समवेत घेण्याची पर्वणी सर्व साधकांना लाभली. समुद्र किनाऱ्यावर पाण्यात चालण्याची थोडी मजा अनुभवल्यानंतर पूजनीय सौ मधुराताईंनी सर्वांसाठी भेळीचं आयोजन केलेलं होतं. ती भेळ खाऊन सर्वजण परत निघाले. परत येताना सद्भक्त श्री जयंतराव देसाई यांनी परमपूजनीय स्वामीजींना त्यांच्या घरी बोलावलं होतं. त्यामुळे सर्वजण स्वामीजींच्या समवेत त्यांच्या घरी गेलो. तेथे सर्वांनी स्वामी स्वरूपानंदांच्या खोलीत जाऊन दर्शन घेतलं. जयंतराव देसाई यांनी स्वामी स्वरूपानंदांच्या काही आठवणी तिथे सांगितल्या. त्यांचे काही दुर्मिळ फोटो दाखवले. आठवणी सांगताना श्री देसाई म्हणाले की स्वामी आम्हाला समजले ते 1958 साली. त्यावर मिलिंददादा असं म्हणाले की स्वामी स्वरूपानंद अप्रगट असताना तुम्ही त्यांची सेवा केली हे वैशिष्ट्यपूर्ण आहे. समजल्यावर सगळेच जण करतात. देसाई पुढे असं म्हणाले की स्वामी स्वरूपानंदांना तिथे असलेल्या देवघरात विष्णूचं दर्शन झालं. स्वामी स्वरूपानंद तिथे असताना पूजनीय गोळवलकर गुरुजी देखील तिथे आले होते. त्या उभयतांची भेट कशी झाली अशा खूप साऱ्या हृदयंगम आठवणी ऐकून पुन्हा एकदा स्वामी स्वरूपानंदांचे मनोमन दर्शन घेऊन माऊली माहेरला आम्ही सर्वजण परतलो. हरिओम तत्सत.
सर्व साधकांना नम्र विनंती आहे, आपण जास्तीत जास्त पुढे सरकून घ्यावा.
अभिजित अभंग म्हणतो.
मज मनी वाटे गुरु रूप हो, सद्गुरु सी आळवावे, सद्गुरु सी आळवावे. मज मनी वाटे गुरु रूप हो, सद्गुरु सी आळवावे, सद्गुरु सी आळवावे. सद्गुरु बैसता सहजासनी, सहजासन म्या भावे हो, सहजासन म्या भावे. सद्गुरु चालता चरण होनी, सुखे त्या घेऊनी जावे, सुखे त्या घेऊनी जावे. सद्गुरु बोलता बोल होनी, वचनामृती म्यान्हावे हो, वचनामृती म्यान्हावे. अमृत वृष्टी दृष्टीने करिता, दृश्याची सृष्टी म्या भावे, दृश्याची सृष्टी म्या भावे. आरती करिता निरांजनाची, ज्योतची होनी जावे हो, ज्योतमी होनी जावे. बैसता स्वामी सोहम ध्यानी, ध्येयत्व तेची म्या भावे, ध्येयत्व तेची म्या भावे. सद्गुरु जीवन कमल होनी, तेची त्या समर्पावे हो, तेची त्या समर्पावे. कमलाचा हृदयीचा मकरंद होनी, तद्रूप होनी जावे, तद्रूप होनी जावे. मज मनी वाटे गुरु रूप होनी, सद्गुरु सी आळवावे, श्री गुरु सी आळवावे, सद्गुरु सी आळवावे, श्री गुरु सी आळवावे.
शिल्पा मणापक हरि हरि.
परम पूज्य स्वामी माधव नाथाय नमः. परम पूज्य स्वामी मकरंदनाथाय नमः.
तन मन तल्लीना भान विसरली,
ತನ ಮನ ತಲ್ಲಿನ ಭಾನ ವಿಸರಲಿ ಅದ್ವೈತಿ ರಮಲಿ ರಮಲಿ ಹರಿನಾಮೆ ರಂಗಲಿ ಮೀರಾ ಹರಿನಾಮೆ ರಂಗಲಿ ಮೀರಾ ಹರಿನಾಮೆ ರಂಗಲಿ ಏಕ ತಾರಿತಿ ಸೂರಧರಿ ಪಂಚಮ ಸುರ ಸಂವಾದ ಕರಿ ಚಿಪಳಿ ಜನನನ ನಾದ ಕರೀತಿ ಚಿಪಳಿ ಜನನನ ನಾದ ಕರೀತಿ ಅದ್ವೈತಿ ರಮಲಿ ರಮಲಿ ಹರಿನಾಮೆ ರಂಗಲಿ ಮೀರಾ ಹರಿನಾಮೆ ರಂಗಲಿ ಮೀರಾ ಧಾತಿ ಕುಂಜವನೀಚಿ ತೀಸಣು ಮುರಲಿ ಕೃಷ್ಣ ಹರಿಚಿ ಮೀರಾ ಧಾತಿ ಕುಂಜವನೀಚಿ ತೀಸಣು ಮುರಲಿ ಕೃಷ್ಣ ಹರಿಚಿ ಹಿತಗುಜ ಕರಿತೆ ಸಂತ ಹರಿಷಿ ಹಿತಗುಜ ಕರಿತೆ ಸಂತ ಹರಿಷಿ ಅದ್ವೈತಿ ರಮಲಿ ರಮಲಿ ಹರಿನಾಮೆ ರಂಗಲಿ ಮೀರಾ ಹರಿನಾಮೆ ರಂಗಲಿ ರಾಣಾಜೀನೆ ನಿರ್ವಾಣೀಚಾ ದಿಧಲಾ ಪ್ಯಾಲಾ ಜಹಲ ವಿಷಾಚಾ ರಾಣಾಜೀನೆ ನಿರ್ವಾಣೀಚಾ ದಿಧಲಾ ಪ್ಯಾಲಾ ಜಹಲ ವಿಷಾಚಾ ಪ್ರಾಶನ ಕರತಾ ಅಮೃತಮಯತಿ ಪ್ರಾಶನ ಕರತಾ ಅಮೃತಮಯತಿ ಝಾಲಿ ವಿಷವಲ್ಲಿ ಹರಿನಾಮೆ ರಂಗಲಿ ಮೀರಾ ಹರಿನಾಮೆ ರಂಗಲಿ ಮೀರಾ ಹರಿನಾಮೆ ರಂಗಲಿ ರಂಗಲಿ ರಂಗಲಿ
ಹರಿ 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 ಗೀತಾ ಅಧ್ಯಾಯ 3 ಶ್ಲೋಕ 38 यावरील ज्ञानेश्वरीच्या ओव्या पुढील प्रमाणे आहेत का प्रभावीण भानु धूमेवीण हुताशनु तैसा दर्पण मळहीनु काहीच नसे तैसे इही विण एकले आम्ही ज्ञान नाही देखले जैसे कोंडेनी पागुंतले बीज निपजे तैसे इही विण एकले आम्ही ज्ञान नाही देखिले जैसे कोंडेनी गुंतल पा गुंतले बीज निपजे या ओवीचा अर्थ काय असं विचारलेलं आहे याचा अर्थ असा आहे का की शुद्ध ज्ञान काम आणि क्रोधाशिवाय दिसतच नाही पण जर शुद्ध ज्ञान असेल तर तिथे काम आणि क्रोधाचा लवलेश तरी कसा असेल हा गोंधळ कृपया दूर करा मी यावर जो विचार केला तो असा की शुद्ध ज्ञान हे काम आणि क्रोधाच्या सापेक्ष इथे वर्णन केले आहे म्हणजे जगात काम आणि क्रोध आहेत म्हणून त्याच्या सापेक्ष शुद्ध ज्ञान आहे. जर जगातून किंवा व्यक्तीच्या ठिकाणाहून काम आणि क्रोध पूर्णपणे जातील तर मग जे उरेल त्याला शुद्ध ज्ञान असे वेगळेपणे म्हणायची गरजच नाही, कारण ती केवळ मूळ परिपूर्ण स्थिती असेल हे आकलन योग्य आहे का असं विचारलेलं आहे. प्रश्न चांगला आहे, त्याकरताच मी मूळ भगवद्गीता आणि ज्ञानेश्वरी ही समोर ठेवली. हा जो श्लोक 38 आहे तो 38 श्लोक असा आहे, धूमेना व्रियते वन्ही यथा दर्शे मलेन च यथोल्बेनावृतो गर्भः तथा तेनेदमावृताम असा हा श्लोक आहे. जसं वन्ही धुरानी झाकलेला असतो, वन्ही असतो पण त्याच्या अवतीभोवती धूर असतो, यथादर्शे यथादर्शो मलेनच आदर्श म्हणजे आरसा, यथा आदर्श हा मलेनच आरसा हा ही गोष्ट अशी आहे की रोज स्वच्छ करावी लागते, त्याच्यावर बसलेले किंचित देखील धुळीचे अणू हे स्पष्ट दिसतात. भगवंत असं म्हणतात की आरसा जसा धुळीनी झाकलेला असतो, यथा उल्बेन आवृता गर्भः गर्भाची काय खोळ नाळ काय काय वार वार सॉरी वारेनी जसा गर्भ झाकलेला असतो, वारेमध्ये गर्भ असतो, तथा तेन इदम आवृतम त्याप्रमाणे ज्ञान हे यांनी आवृत्त केलेलं असतं. यांनी म्हणजे आधीच्या श्लोकाचा संबंध आहे, काम एष क्रोध एष रजोगुण समुद्भवः महाशनु महापापमा विध्येनम इह वैरिणम. तसं ज्ञान हे काम आणि क्रोध यांनी आच्छादित झालेलं असतं असा श्लोक आहे. आणि कामक्रोधाची काम एष क्रोध एष हे सांगताना भरपूर निंदा ज्याला म्हणू अशी ज्ञानेश्वर महाराजांनी केलेली आहे, आपल्या मनातून ते उतरावेत या कारणाकरता. तव हृदय कमळ आरामू जो योगियांचा निष्काम कामू तो म्हणत असे पुरुषोत्तमू सांगेन ऐक कामएष क्रोध एष. या श्लोकावर निरूपण करताना प्रथम ज्ञानेश्वर महाराजांनी श्रीकृष्णांचं वर्णन केलं, हृदय कमळामध्ये जो सुखाने असतो असा. जो योगियांचा निष्काम कामू योगी आपल्या स्वतःला निष्काम करतात, साधना करतात, पण त्या निष्कामतेमध्ये ज्याची इच्छा दडलेली असते असा. त्यांच्या निष्काम होण्यासाठी निष्काम होण्यामध्ये देखील काम आहे, ती जला प्राप्त करण्याची आहे असा. तो म्हणत असे पुरुषोत्तम, असा पुरुषोत्तम काय म्हणतो ते ऐका असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. आणि मग तरी हे काम क्रोधू पाही जया ते कृपेची साठवण नाही, हे कृतांताच्या ठाई मानी जती, हे ज्ञान निधीचे भुजंग विषय दरीचे वाघ, भजन मार्गींचे मांग मारक जे, असं एक फार कठोर वर्णन त्यांनी केलेलं आहे. या कामक्रोधांनी जेणे सत्याचा भोकसा काढला, मग अकृत्य तृणकुटा भरिला, तो दंभूरढविला जगी इही. सत्याला भोकसलं, सत्याला भोकसल्यानंतर तिथून भळाभळा सगळं सत्य निघून गेलं. जे निघून गेलं ते दडवण्यासाठी म्हणून अकृत्य तृणकुटा भरला. तिथं तृण वगैरे ठासून भरलं, जे रक्त वगैरे व्यक्तीला भोकसल्यावर निघून जाईल तिथं पेंढा भरला. आणि मग व्यक्ती आहे असं दाखवायचा प्रयत्न केला, तो दंभ, तो दंभूरढविला जगी इही, ते हे काम क्रोध आहेत, यांनी ती घटना घडविली असं ते म्हणतात. सत्य स्वरूप परमात्मा त्याला काढून घेतला आणि असत्य स्वरूप असं जे जे म्हणून असेल ते ठासून भरलं. इही विवेकाची त्राय फेडिली, वैराग्याची खाल काढिली, जितया मान मोडिली उपशमाची वगैरे असं वर्णन. हे शस्त्रे विण साधिती, दोरे विण बांधिती, ज्ञानी असी तरी वधिती पैज घेऊनी, पैज घेऊन कोणी ज्ञानी आहे तर त्याची परीक्षा पाहण्यासाठीच जणू काम त्याच्या अवतीभोवती येतो आणि त्याचा हमखास वध घडवतो. असे हे काम क्रोध यामुळं स्वधर्म जो आहे, मूळ प्रश्न अर्जुनाचा त्याच्याकरता दिलेलं जे उत्तर आहे ते हे उत्तर आहे. स्वधर्म इतका सोपा असताना का आचरला जात नाही, तर या कामक्रोधांमुळे आचरला जात नाही, याच्यावर उत्तर चालू आहे. त्या उत्तरामध्ये पुढचा श्लोक आलेला आहे. की जसं अग्नीच्या भोवती धूर असायचाच, आरसा हा मळानी धुळीनी झाकलेला असावा किंवा वारेनी गर्भ मंडित झाकलेला असावा, जे जीवन आहे आज पण ते झाकलं गेलेलं आहे, तसं हे ज्ञान जे आहे ते काम आणि क्रोध यांनी झाकून टाकलेलं आहे. ज्ञान जणू आत आहे आणि बाहेर कामक्रोधाचं प्रगटन आहे. त्याच्यावर त्यांनी लिहिलेल्या या ओव्या आहेत. का प्रभावीण भानू धूमेवीण हुताशनू, जैसा दर्पण मळहीनू कहीच नसे. सूर्य प्रभा जर काढून घेतली तर सूर्य या नावाचा पदार्थच नाही. अग्नी जो आहे तो धूमासकटच असायचा, धूमच नसेल तर अग्नी नसेल. जैसा दर्पण मळहीनू कहीच नसे, धुळीखेरीज आरसा हा कधी नसायचाच. म्हणजे कितीही निगुतीनी काम करणारी आणि स्वतःच्या स्वच्छतेचा अभिमान बाळगणारी अशी भगिनी असली तरी आणि काय हल्ली ते मिळतं आरसा स्वच्छ करण्यासाठी? कोलीन का? कोलीन आणि वर्तमानपत्राचा कागद, म्हणजे एखादी जाणती भगिनी जर दुसऱ्या भगिनीच्या घरात गेली आणि तिथं आरसा स्वच्छ करत असतील आणि ती कापडानी वगैरे स्वच्छ, तर ती लगेच जाणती भगिनी असल्यामुळे सांगते की असा कधी स्वच्छ होत नाही, पेपर वापरा, वर्तमानपत्र वापरा. इतकी हुशार की जे आरसा स्वच्छ कोलीन आणि वर्तमानपत्रांनी करते, तो केल्यावर तुम्हाला जरी दिसत नसली तरी लगेच त्याच्यावर धूळ बसायला सुरुवात होते. ज्ञानेश्वर महाराज असं म्हणतात किंवा भगवंतांनी सांगितलंय की धुळीशिवाय आदर्श म्हणजे आरसा हा असूच शकत नाही, कारण लगेच लगेच बसते. फक्त तुमच्या डोळ्यांना दिसायला बराच वेळ लागतो, त्यामुळे ती म्हणते की कोलीन आणि वर्तमानपत्रांनी मग बराच काळ ती स्वच्छ राहतो असं ती म्हणते. तैसे इही विण एकले आम्ही ज्ञान नाही देखिले, तसं यांच्याशिवाय जे काम आणि क्रोध यांच्याशिवाय ज्ञान आम्ही कधीच पाहिलेलं नाही असलेलं असं स्वतंत्र उभं राहिलेलं. जैसे कोंडेनी पा गुंतले बीज निपजे, जसं बीज हे कोंड्यामध्येच असणार, टर्पलामध्येच असणार. ही जी शेवटची ओवी आहे त्याच्यावर त्यांनी प्रश्न विचारलाय, या ओवीचा अर्थ काय? या ओवीचा अर्थ आता सांगितला. काम आणि क्रोधाखेरीज आम्ही ज्ञान पाहिलेलं नाही असं भगवंत म्हणतात. काम आणि क्रोध यांच्या आवरणाच्या आतच ज्ञान आहे असं आम्ही आतापर्यंत पाहिलेलं आहे असं भगवंत म्हणतात. म्हणजे आम्ही जे सगळे ज्ञानी आहोत ना, प्रवचन करणारे, कीर्तन करणारे, धर्म सांगणारे, परमार्थाचा उपदेश करणारे, आम्हाला ज्ञानी समजणारे असे आम्ही, त्यांच्या ज्ञानाच्या आत ज्ञान त्यांचं आत आहे आणि बाहेर कामक्रोध आहेत असं भगवंत सांगतात. दुसऱ्या तिसऱ्याची कोणाची गोष्ट चाललेली नाहीये. तैसे ही विण एकले आम्ही ज्ञान नाही देखिले, आणि आम्ही याचा अर्थ सर्वच, परमार्थ करणारे असोत परमार्थ न करणारे असोत, ते काम आणि क्रोध यांच्या आतच त्यांचं ज्ञान राहिलेलं आहे. काम आणि क्रोधांची क्रोधांखेरीज आम्ही ज्ञान पाहिलेलं नाहीये असं भगवंत म्हणतात. बघा ना, तुम्हाला जर काही सांगायचं असेल तर तुम्हाला बसण्यासाठी एक योग्य जागा पाहिजे, शांत. तिथं मला तुम्हाला सांगण्यासाठी तुमच्यापेक्षा उच्च आसन पाहिजे, बरोबर आहे की नाही? मला टेकायला विशेष सोय पाहिजे, इथं पंखा पाहिजे. तुम्हालाही हल्ली किती उकडतं काय म्हणून एसी पाहिजे. ज्यांचे गुडघे कंबर दुखतात त्यांच्याकरता म्हणून खुर्च्या पाहिजेत. म्हणजे ज्ञान ऐकून घ्यायचं झालं तरी शरीर आडवं येत आहे, येतं की नाही? ज्ञान सांगणाऱ्याचेही शरीर आडवं येत आहे, किंवा सोयी करता तरी हे केलेलं आहे, कारण हे ज्ञान मला तुम्हाला सांगायचंय तर कुठं सांगणार? सारसबागेच्या मैदानावर रोज आपण जमू तर तुम्ही याल, उघड आहे, वारा आहे, पाऊस आहे, थंडी आहे, तुम्ही येऊ नाही शकणार. कुठंच ज्ञान ही गोष्ट काम आणि क्रोध याच्याखेरीज दिसत नाहीये. हे दुसऱ्या तिसऱ्याला कोणाला लावायचं नाहीये, पण भगवंत जे म्हणतायत ते या अशा चाललेल्या गोष्टीबद्दल म्हणत नाहीयेत, पण अशा चाललेल्या गोष्टीमध्ये देखील हे चालवणारे जे आहेत ते सावध नसतील, आपल्या स्वतःला जनक राजा असं समजून हवी तेवढी वारेमाप संपत्ती काही बिघडत नाही असं मग स्वामीजींनी तसं केल्याचं दिसत नाहीये असं त्याला उत्तर द्यायला लागेल. तू स्वतःला एवढा जनकाने एवढा मोठा नको समजूस, तुला अजून बऱ्याच गोष्टी समजलेल्या नाहीयेत, तू काम क्रोधांना आवर. भगवंतांचा शेवटचा उपदेश तोच आहे, तस्मात त्वम इंद्रियाणि आदौ नियम्य भरतर्षभ. तू आधी काम क्रोधांना आवर आणि मग बाता कर काय करायच्या आहेत त्या. एका बाजूला काम क्रोधांना आवर, ते मर्यादित ठेव, तुझी कर्म, तुझा व्यवहार, तुझा संसार, तरच तुला उत्तम वेळ मिळू शकेल परमार्थाकरता, जसा सांगितला जातो तसा 3-3.5 तासाचा, नाहीतर कसा मिळेल. प्रश्न असा आहे की याचा अर्थ असा आहे की शुद्ध ज्ञान काम आणि क्रोधाशिवाय दिसत नाही. पण जर शुद्ध ज्ञान असेल तर तिथे काम आणि क्रोधांचा लवलेश तरी कसा असेल. उलट्या बाजूनी जर विचारलं तर उलगडा लगेच झाला असता. काम क्रोध आहेत याचा अर्थ शुद्ध ज्ञान नाहीये ना. आपणच आपल्या ठिकाणी वळून पाहावं आणि विचारावं की शुद्ध ज्ञान आहे का काम क्रोध आहे, लगेच उत्तर मिळेल. आणि कामक्रोध असतील तर आरसा जसा धुळीनी माखलेला असतो भरतो धुळीनी, तसं शुद्ध ज्ञान असलं तरी त्याच्यावर धुलीकण बसायला सुरुवात झाली आहे कामक्रोधरूपी, असं लगेच समजावं. त्याच्याशिवाय कसं असेल असं त्यांनी विचारलंय. जर शुद्ध ज्ञान असेल तर तिथे कामक्रोधाचा लवलेश तरी कसा असेल. बरं अरे नसेल, म्हणून शुद्ध ज्ञान नाही आणि कामक्रोध आहेत असा सरळ अर्थ निघतो. निघतो की नाही? एक साधू माया अपार्टमेंटमध्ये आले होते, आपल्या एसपी कॉलेजच्या कार्यक्रमालाही आले होते. लुंगी सारखं काही नेसलेलं आहे आणि तेच वस्त्र असं काही मला ते कळलं नाही, पण लुंगी सारखं गुडघ्यापर्यंत आणि तेच वस्त्र असं अंगावर देखील आणि इथं कमरेपाशी व्यवस्थित खोचलेलं एकच वस्त्र अंगावर त्यांच्या होतं. लेडी रमाबाईमध्ये होणारा सत्संगाचा कार्यक्रम त्यांना खूप आवडला 5व्या रविवारचा. त्यांनी तिथं पुस्तक विक्रीपाशी माहिती करून घेतली आणि माया अपार्टमेंटला आले. ते येऊन बसले श्रोत्यांमध्ये. त्या दिवसाचं केंद्रही त्यांना आवडलं. मी परत जायला निघालो तर त्यांच्यापाशी गेलो तेव्हा निवेदन झाली की भुगावला श्री साधकाश्रमामध्ये अमुक ते अमुक शिबिर आहे, कोणी नावं द्यायची असतील त्यांनी नावं द्यावीत. त्यांच्यापाशी गेल्यावर ते म्हणाले की तुमचा हिंदी भाषिक होते, तुमचा आश्रम देखील आहे, तुम्ही मठ माडी आश्रम करून आहात, तुमचं आणि आमचं जमायचं नाही असं मला म्हणाले. मी काय काय म्हणणार काय. बर म्हटलं आता काय, तुम्हाला कधी वाटलं तर येत जा. ते म्हणाले हा इथं चाललंय ते चांगलं चाललंय, पण जिथं मठ माडी आश्रम आहे तिथं आम्ही जात नाही. मी परत गेलो. नंतर मला ते एकदा रस्त्यामध्ये भेटले टिळक रोडला. माल पाहून थांबले, माल नमस्कार केला, म्हणाले मी पर्वतीला राहतो. पर्वतीला कुठं राहता? पर्वती डोंगरात राहतो म्हणाले. तुम्ही या, इतक्या इतक्या पायऱ्या चढून गेलं की डाव्या बाजूला गेलात की थोडं पुढे चालत आल्यावर एक गुहा आहे, त्या गुहेपाशी तुम्ही राहा, तुम्ही या कधी पर्वतीला आलात तर. मी उत्सुकतेने गेलो तर तिथं खरंच थोडं पुढे गेलं की एक अशी घळ आहे डोंगरात झालेली आणि त्या घळीमध्ये तेव्हा पावसाच्या आधीचे आताचे असेच दिवस होते, मेण कापड घातलेलं होतं, त्या घळीचा वरचा जो डोंगर होता तिथं दगड ठेवलेले होते, तिथून असं वळवून मेणकापड बाहेर निघेल असं होतं. दोन तीन प्लॅस्टिकच्या खुर्च्या होत्या. मी गेल्यावर मला एक खुर्ची दिली बसायला. मी बसलो, ते माझ्या समोर बसले. आत थोडं बहुत सामान होतं, एक स्टो होता. म्हणाले, माझंच मी शिजवून खातो. चांगले गृहस्थ होते. तुम्ही कुठले? ते दक्षिण भारतातले होते. म्हणाले, मधून अधून वन खात्याचे लोक येतात, मला सांगतात की इथं राहायचं नाही, हा वन खात्याचा भाग आहे. मी त्यांना असं म्हणतो की तुम्ही मला कोण अडवणार आहे, आम्ही प्राचीन काळापासून गुहेतच राहणारे लोक आहोत, आम्ही साधक आहोत. अमुक अमुक विकार आहेत, अमुक अमुक शेठ, बहुतेक फिरोदिया शेठ त्यांचं नाव घेतलं, त्यांनी मला काही रक्कम दिलेली आहे, ती बँकेत ठेवलेली आहे, आणि त्याचं व्याज आणि इथं लागणाऱ्या वस्तू देखील लोकांनी मला दिलेल्या आहेत. मग त्यांनी मला असं विचारलं की तुमच्याकडे खूप मोठे मोठे लोक येतात, तर वन खात्याशी संबंधित कोणी येतं का? तुम्ही जरा माझ्याकरता शब्द टाका. मी म्हटलं, कशाकरता शब्द टाकायचा? ते म्हणाले की इथून मला काढण्यासाठी फार हल्ली त्रास होतो. तर मी त्याच्यानंतर मी कधीच त्यांच्याकडे गेलो नाही. तर कोणाला तरी सांगून तेवढा त्रास कमी झाला तर बरं होईल असं मला वाटतं. म्हटलं की याच गुहेत काय ठेवलंय? मी त्यांना म्हटलं, तुम्ही कुठल्याही गुहेत जाऊ शकता. एवढा तुम्हाला जर त्रास ते देत असतील तर तुमच्यासारख्या निस्पृह निरीच्छ माणसांनी कुठल्याही गुहेमध्ये जाऊन राहता येईल तुम्हाला? नाही, म्हणाले, इथं आता सवय झाली आहे, जवळ शहर आहे, तेच हे. जे शुद्ध ज्ञान आहे त्या शुद्ध ज्ञानावर किंचित तरी कामना असणार माणसाच्या. मी त्यांना कामी म्हणणार नाही, त्यांची ती किमान गरज आहे, पण ती गरज, त्यांची जी किमान गरज असलेली, त्यांनी जेव्हा शब्द टाकायला तेव्हा ते ज्ञान हे किंचित तरी मलिन होणारच. हे मनुष्य मात्राचं जीवन आहे. जे म्हणत होते की तुम्ही आश्रम आणि मठ माड्या बांधल्यात, मी काही तुमच्याकडे यायचा नाही, ते त्यांच्या गुहेच्या रक्षणाकरता प्रयत्न करत होते. त्याच्यात चूक काही नव्हतं, आणि आपण बसलो याच्यात ही चूक नाहीये, आपल्या आश्रमात ही चूक काही नाहीये. चूक जर काही असेल तर ज्ञान हे काम आणि क्रोधानी झाकलं जाण्यामध्ये चूक आहे, निर्माण करण्यात चूक नाहीये. मग ती गुहा असो अथवा ध्यान मंदिर असो, पण कोणीही जरी झालं तरी भगवंत वस्तुस्थिती सांगतायत की हे झाकलेलं असायचंच असं भगवंत म्हणतायत. आता ते असं म्हणतायत की जर शुद्ध ज्ञान असेल तर काम क्रोधाचा लवलेश कसा असेल? आता हे साधू जेव्हा समाधीत असतील तेव्हा त्यांना आठवणी होत नसेल कोणी माझ्या मागे लागलंय, तेव्हा फक्त शुद्ध ज्ञान उपस्थित असतं. आणि देहावर आल्यावर किंचित का होईना देहबुद्धी राहणारच, तेव्हा या सगळ्या त्रासाची जाणीव होणार. यावर जो विचार केला गेला तो असा की शुद्ध ज्ञान हे काम आणि क्रोध याच्या सापेक्ष इथे वर्णन केले आहे. म्हणजे जगात काम क्रोध आहेत म्हणून त्यांच्या सापेक्ष शुद्ध ज्ञान आहे. बघा काय म्हणतात ते, या जगातून किंवा व्यक्तीच्या ठिकाणून काम आणि क्रोध पूर्णपणे जातील तर मग जे उरेल त्याला शुद्ध ज्ञान असे वेगळेपणे म्हणायची गरजच नाही, कारण ती केवळ मूळ स्थिती असेल हे आकलन योग्य आहे का? पण काम आणि क्रोध पूर्णपणाने जाणं हे तुमच्या निरंजन अशा ध्यानाच्या स्थितीतच शक्य आहे, पूर्णपणे जाणं. एरवी जोपर्यंत देह मनुष्य आहे तोपर्यंत काही ना काहीतरी कारणाकरता तो देह तो वापरणार. जसं रामकृष्ण म्हणत असत की कोणी ज्ञानाचा मी राखून ठेवतो, कोणी भक्तीचा मी राखून ठेवतो, त्यामुळं या अशा श्लोकांमुळं साधकांची फार सोय झाली आहे, सिद्धांचीही सोय झाली आहे, जे कोणी संत स्वतःला समजत असतील त्यांचीही सोय झाली आहे. कारण त्यांचा जो समज आहे आपण संत आहोत म्हणजे आपल्यापाशी कामक्रोध नाहीत असा जर समज असेल, आपण साधू आहोत म्हणजे आपल्यापाशी कामक्रोध नाही, कधी कधी माणूस आपली स्वतःची वस्तुस्थिती लक्षात न घेता जगत असतो, सोय अशा करता झालीये की हे जेव्हा जेव्हा सांसारिक म्हणा, व्यावहारिक म्हणा, कार्यविषयक म्हणा, अशा गोष्टी निर्माण होतात तेव्हा त्या कामाच्याच असतात. अगदी उपदेश करायचा जरी झाला तरी देखील जर तो सद्गुरूंनी सांगितलेला असेल तर निष्काम भावनेनी उपदेश करणं, पण प्रेरणा झाली म्हणून उपदेश करण्याच्या मध्ये कामच आहे. सांप्रदायिक शुद्धतेचाही इथंच विषय येतो. एरवी प्रत्येक व्यक्ती ही त्याच्या आत जे शुद्ध ज्ञान आहे ते कामानी झाकलेलं आहे, पण आता तो त्या ज्ञानापोटी जे करतो आहे उपदेशात्मक काम, उपदेशात्मक कार्य, त्याच्या अंतर्यामी काम नाहीये. आणि जर तसं स्वतःबद्दल वाटायला लागलं तर तो काम आहे म्हणून वाटायला लागलं असा त्याचा अर्थ होतो. श्लोक 39 मध्ये म्हणून साधकांनी याच्यामध्ये काय घ्यायचं, साधकांनी फार सावध राहायला पाहिजे हा याच्यात ज्ञानेश्वर महाराज संदेश देत आहेत. ज्ञानेश्वर महाराजांनी तर ओवी लिहिले, प्राप्तेही पुरुषे जरी इंद्रिये लाळिली कौतुके तरी तो आपलविला जाण दुःखे सांसारिके. प्राप्त पुरुषांनी देखील गंमत म्हणून, चाळा म्हणून जर इंद्रियांशी खेळ केला तर तोही सांसारिक दुःखामध्ये सापडल्याखेरीज राहणार नाही. तर विनोबांचे बंधू शिवाजीराव विनोबांना असं म्हणाले की प्राप्त पुरुष असं करेलच कसा, ज्ञानोबांनी ही ओवी लिहिली कशा करता, असं विनोबांना शिवाजीराव भाव्यांनी विचारलं. तर विनोबा म्हणाले की भगवंत ज्ञानोबा याच्यातून कोणालाच कमी करायला तयार नाहीत, म्हणून एखादा जो कोणी प्राप्त आहे त्यांनी देखील मी प्राप्त झालो अशा गर्वामध्ये किंवा अभिमानामध्ये वर्तन केलं तर ते चालणार नाही. साधकापासून ते प्राप्त पुरुषापर्यंत सर्वांना सावधपणा आणि इंद्रियांवर नियमन हे कायमच लागू असलं पाहिजे असं भगवंतांना सांगायचंय. तरीही ते म्हणाले की याच्यात मग प्राप्त पुरुषाचं का नाव घेतलं, सावध असायला पाहिजे मान्य आहे, पण तो प्राप्त आहे आणि तिथं खटपटीने राहतो. तेव्हा विनोबा असं म्हणाले की साधकाला प्राप्त पुरुषालाही जर राहायला सांगितले तर आपला स्वतःला, आपल्या स्वतःचा तर प्रश्नच नाही असं प्रत्येक साधकाला कळावं. कारण वेगवेगळ्या वेळेला आपल्या स्वतःबद्दल भ्रम होतो, आम्ही खूप वर्ष आलेले आहोत, आम्ही खूप वर्ष केलेलं आहे, आम्ही आमचं जीवन असं जमवलेलं आहे, तरी हे का जमत नाहीये, तेव्हा काम आणि क्रोध हेच त्याचं उत्तर आहे असं सामान्य माणसाला कळावं म्हणून प्राप्तपुरुषाचं सांगितलं तर तूही त्याच्यात आलासच असं सामान्य माणसाला सहजच कळेल म्हणून हे सांगितलेलं आहे असं विनोबांनी उत्तर दिलं. या सगळ्या चर्चेचा मतितार्थ हा इंद्रिय नियमनापाशी येतो आणि इंद्रिय नियमन याची गरज सांगण्यासाठी हे तीन चार श्लोक आहेत. याचं कारण असं की भगवंत असं म्हणतात की इंद्रिय मन आणि बुद्धी हेच कामक्रोधांचं राहायचं ठिकाण आहे. इंद्रिय आणि मनोबुद्धी ही अस्य अधिष्ठान मुच्यते. हे काम क्रोध हे दुसरीकडे कुठं राहत नाहीत. तुमच्यापाशी जी साधनं आहेत त्या साधनांमध्येच ते वस्ती करून राहिलेले आहेत आणि तिथूनच ते निर्माण करतात मोह. आणि या इंद्रिय मनबुद्धीच्याही अधिष्ठानाशी ज्ञान आहे पण तिथंच मोह निर्माण झाल्यामुळे ज्ञानाकडे दृष्टी जात नाही. ते जरी तिथं असलं तरी उपयोग काय. भले अग्नी तिथं आहे पण धूर एवढा भाराभर पसरलेला आहे त्या अग्नीचा उपयोग काय असण्याचा. ते असं म्हणतात की याते साधावया लागी. ते इंधने जैसे आगी सावाव होय. याला जो जो उपाय म्हणून करू तो जसं इंधन अग्नीमध्ये टाकावं तो उपाय तसा होऊन जातो. अग्नी लागी जैसे सहाय्य सर्पण तैसी स्थिती जाणं येथे होय असे स्वरूपानंद देखील अभंग ज्ञानेश्वरीमध्ये म्हणतात. त्यांनी तो अनुवादच केलेला आहे. बरोबर आहे तसंच आहे ते. पण लगेच पुढच्या श्लोकात मात्र भगवंत म्हणतात की काम आणि क्रोध यांना जिंकायचे असेल तर तू प्रथम इंद्रियांचा निग्रह कर. याते साधावया लागी जे बळ आणि जे अंगी ते इंधने जैसे आगी सावाव होय. हे जर का सत्य असेल तर इंद्रनिग्रह करून काय फायदा. मग कशाचा फायदा आहे. इंद्रिय निग्रह करण्याचा जर फायदा नसेल तर मग कशाचा फायदा आहे. अनेक वेळेला जितकी आपण इंद्रिय कारण त्यांनी विचारलं काय उपाय जो करू तो अग्नीमध्ये इंधन टाकल्यासारखं होतं. मग इंद्रिय निग्रह कशाला करायचा असा प्रश्न आहे. प्रश्न चांगला आहे. मी जरा उशिरा घेतलाय. अनेक वेळेला आपण इंद्रिय विषयांपासून दूर ठेवू तेवढे विषय प्रबळ होतात याचा अनुभव साधक रोज घेत असतो. याते साधावया लागी जे बळ आणि जे अंगी ते इंधने जैसे आगी सावावो याचा अनुभव मला आहे. इंधन आगीत टाकावं तसं होतं निग्रह करायला गेलं तर. मग याची तस्मात्वम इंद्रियाणि आदौ नियम्य भरतर्षभ याची सांगड कशी घालायची. याची सांगड युक्तीनेच घालायला लागेल. इंद्रियांनी मागितलं तर लगेच न पुरवणं कालांतराने देईन म्हणावं. इथं सिनेमाचं उदाहरण मी तुम्हाला सांगणार नाही कारण बऱ्याच जणांच्या जीवनातून सिनेमा हद्दपार झालेला आहे. पण मी इथून थिएटरच्या जवळ राहत असल्यामुळं येता जाता एवढी गर्दी पाहतो. एक सिनेमा सध्या लागलेला आहे बाहुबली नावाचा. तर तुमच्यापैकी कोणाच्या मनात आलं की हा बाहुबली पाहायला पाहिजे तर तुम्ही सांगा की तुला दाखवीन पण 2 महिन्यांनी दाखवीन असं सांगा. 2 महिन्यांनी 2 महिने राहत नाही तो लक्षात घ्या. पण तुम्ही मनाला सांगा की 2 महिने तुला मी दाखवणार नाही. एवढं तर करता येईल. मधल्या काळात बाहुबलीची काय आठवण येईल जाईल आणि तो सिनेमाच निघून गेल्यावर संपून जाईल. म्हणून विषय आहेत ते विषय सावकाशीनी भोगणं असं सांगा. आणि काही विषय आहेत ते मी जाणारच नाही या मार्गाला असं ठरवा. काहींचा त्यागच. मध्ये मला एक जण आले म्हणाले की मी तरुणपणी फार सिगारेट ओढत होतो. 3 पाकिटं ओढायचो. त्याचे दुष्परिणाम असे झाले की कफ व्हायला लागला थंडीत पावसाळ्यात या अशा सीझनमध्ये देखील. जेव्हा गदगदत तेव्हा, आणि बऱ्याच वेळेला सिगरेट ओढायची नाही असं ठरवलं तरी देखील सकाळी उठल्यावर एक तरी ओढायला लागते. मी म्हणलं का, ते म्हणाले ती ओढल्याशिवाय कप पातळ होत नाही. त्यामुळं मला एक तरी सिगरेट ओढायला लागायची. मग कप सगळा पडला की मग मी ठरवायचो आता दिवसभरात नाही. तर आता त्यांना अशी भीती वाटते की त्यांना आता गिळायला त्रास होतो, त्यांना श्वास घ्यायला त्रास होतो, आपल्याला काही झालं नसेल ना. पण बोलता बोलता मला म्हणाले की तुम्हाला मी विचारतो पण तुम्हाला राग येऊ देऊ नका, तुम्हाला याचा अनुभव नाही ना, मला म्हणाले. मी म्हटलं अहो एवढंच करायचं राहिलंय माझ्या आयुष्यात, हे मी कधी केलं नाही, हे मला माहित नाहीये. याचा अर्थ असा की माझ्या अवतीभोवती मित्रमंडळी ओढत असताना ही गोष्ट करायची नाही असं ठरवणं शक्य आहे. म्हणून काही बाबत निग्रहच आणि काही बाबत असं स्वामीजी सांगायचंय तसं बटाटे वडा खायचा आहे, दोन महिन्यांनी दिन, दोन महिन्यांचे तुम्ही तुम्हाला हास्यास्पद वाटतंय जेव्हा तुम्ही हसताय की दोन महिने कसे आम्ही थांबणार असा फक्त त्याच्यात भावना काठ्यू. ही युक्ती म्हणून आहे, हे उत्तर अपूर्ण आहे. हे पुढच्या वेळेला मी, कारण अशी अपूर्ण उत्तरं मला द्यायला नको वाटतं, पण आता वेळ आपली पुढे गेली. पण इंद्रिय आवरली तर ती इंधनासारखी कधी होत नाहीत एवढं मी तुम्हाला आता सांगितलं. अशा प्रकारे इंद्रिय आवरायला आपण शिकू. पुढे काय म्हणतात ते मीही वाचलेलं नाहीये, अजून एक पॅरेग्राफ आहे. आपण पुढच्या वेळेला परत एकदा थोडक्यात वरचं घेऊन मी हे उत्तर पूर्ण करीन. हरिओम तत्सत. एक अर्धा मिनिट आपण शांत बसू. हरि 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 प्रभु स्वामीजी स्वामीजी बोला. पुंडली कवरदे हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय. सब संतन की जय. जय जय रघुवीर समर्थ. हरि हरि.